भाग चार, आदम आणि हवा। उत्पत्ती याचा पहिला अध्याय 26 ते 31 वचन, उत्पत्ती याचा दुसरा अध्याय 7 वचन, उत्पत्ती याचा तिसरा अध्याय आणि 24 वचन। परमेश्वराने पहिले पुरुष आणि पहिली स्त्री बनवी, त्यांना नाव आदम आणि हवा ठेवात। परमेश्वराने जी काही बनवा त्यावर आणि त्याने शब्दावर त्यांना अधिकार दिना। परमेश्वराने त्याला रहण्यासाठी विशेष एक बाग तयार करा, त्यात देव परमेश्वर आणि पहिला मानव एक साथ राहत व बोलतात। ते परमेश्वराना मित्र होता था। परमेश्वराने एक झाड सोडी, सगळे झाडांना फळ खा। आखा, शैतान नावाना दुश्मन बागेत त्याने जवळ आणा आणि आदाम आणि हवाला फसवूला लागना, परमेश्वराविरुद्ध बोलूला लागना। हवा आणि आदाम आखणात एक झाडाना फळ खाऊला मनाई आहा, ती फळ खा आणि परमेश्वराविरुद्ध पाप करा। आणि आदाम आणि हवा याही परमेश्वराने साथ सोडी। मग परमेश्वराने आदाम आणि हवा सुंदर बागातून काढून टाकात। ते वेळेपासून समजा लोक परमेश्वराविरुद्ध पाप करूला लागणार। यांना कारण ही की दुःख, आजारी आणि मृत्यू यानं अनुभवलीच।